डायरेक्टर्स डायरी 10 जुलैसाठी. आंध्र प्रदेशात महापूर आणि वादळामुळं हाहाकार. उत्तर प्रदेशातील जीवन गंगा यमुना ब्रह्मपुत्रेच्या पुरांमुळे विस्कळीत. रशियात सतत दुसऱ्या भूकंपामुळे मदत कार्यात प्रचंड अडचणी. राजस्थानातील भीषण दुष्काळात हजारो जनावरं मृत्युमुखी. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल की एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये बसून आपण इंडियन न्यूज रील तर बघत आहोत की काय. बरोबर आहे. अर्थात त्याबरोबर तुम्हाला हेही वाटलं असेल की अशा प्रकारची वाक्य दरवर्षीच कानावर पडतात, त्यात काय विशेष. तुमचं बरोबर आहे मित्रांनो, दुर्दैवानं त्यात काहीही विशेष नाही. अशा या भीषण नैसर्गिक आपत्तींनी दरवर्षी जगामध्ये असंख्य माणसं आपले प्राण गमावतात, लक्षावधी रुपयांची मालमत्ता मातीमोल होते. यापासून आपण काही शिकतो, काही धडा घेतो. हां, आता दरवर्षीच हे चालत आलेलं आहे, पण जरा एक वेगळं चित्रसुद्धा समोर येते बरं का. म्हणजे काही दिवसांपूर्वी युनोच्या आमसभेनं एका विशिष्ट दिवसाची स्थापना केलेली आहे, इंटरनॅशनल डे फॉर नॅचरल डिझास्टर रिडक्शन, असं अगदी नऊवारी पातळासारखं लांबलचक नाव या दिवसाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं बारसं करण्यात आलं. जागतिक नैसर्गिक आपत्ती कपात दिवस असं हवं तर आपण भाषांतर करूया. जगातल्या सर्वांनाच या दरवर्षी घडलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तींपासून काय शिकता येईल, यासंबंधी काही विचार करता येईल का, हे अजमावण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा करायचं असं सर्वमान्य झालेलं आहे. घडून गेलेल्या भीषण आपत्तींचा अभ्यास करून शास्त्रीय, तांत्रिक, शैक्षणिक अशा संस्थांचं सहकार्य घेऊन या आपत्ती टाळता येतील का किंवा त्यांची तीव्रता कमी करता येईल का, याविषयी तज्ज्ञ मंडळी विचारविनिमय करणार आहेत. अगदी डोंगराळ भागामध्ये अद्ययावत संदेश यंत्रणा उभारणं, भूगर्भशास्त्राच्या सखोल अभ्यासासाठी अचूक नकाशे तयार करणं, पर्यावरणाच्या संतुलनासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची व्यवस्थापन यंत्रणा उभारणं इत्यादी बाबींवर चर्चा चालू आहे आणि होणार देखील आहे. चला मित्रांनो, हेही नसे थोडके. सुरुवात तर झालेली आहे, अहो पुढच्याच ठेस मागचा शहाणा नाही का. सुनामीचा तो महाप्रलयंकर काळ आपल्या डोळ्यासमोर आहेच की. या नैसर्गिक आपत्तींना धैर्यानं सामोरं जाण्याचं मनोबल, तसंच या आपत्तींची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची बुद्धी आम्हा सर्वांना दे, असं त्या विघ्नहर्त्या गणरायालाच आपण शेवटी विनवूयात.